आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्मार्ट आणि इंटेलिजंट योजनेच्या पहिल्या टप्प्यात सुमारे 3,500 गावं स्मार्ट आणि इंटेलिजंट करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. अखिल भारतीय विधिमंडळ पीठासीन अधिकाऱ्यांच्या 2 दिवसीय परिषदेचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत उद्घाटन. गेल्या आठवड्यात सर्वत्र झालेल्या जोरदार पावसामुळे राज्यातल्या धरणांमधला पाणीसाठा 82% पोहोचला. आणि क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. नागपूर जिल्ह्यात सातनवरी इथं उभारलेल्या समृद्ध गावाच्या धर्तीवर या योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्याच्या प्रत्येक तालुक्यात 10 गावं याप्रमाणे सुमारे 3,500 गावं स्मार्ट आणि इंटेलिजंट करण्यात येतील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. प्रायोगिक तत्वावर आधुनिक तंत्रज्ञानाधारित सुविधा उपलब्ध असलेल्या सातनवरी गावातून या योजनेचा प्रारंभ फडणवीस यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते. आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं पुढे जात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून शेती आरोग्य शिक्षण अशा महत्वाच्या क्षेत्रांमधल्या 18 सेवा या गावात उपलब्ध करून दिल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं. या सेवांचा योग्य वापर करून येत्या वर्षभरात सातनवरी गावानं देशातलं सर्वात प्रगतीशील गाव म्हणून नावलौकिक मिळवावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. स्वातंत्र्यप्राप्तीप्रमाणेच देशाची लोकशाही अबाधित ठेवणं हेही महत्वाचं असून विठ्ठलबाई पटेल यांनी भारतीय संकल्पनांवर आधारित लोकशाहीचा पाया घालण्याचं काम केलं असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज नवी दिल्लीत अखिल भारतीय विधिमंडळ पीठासीन अधिकाऱ्यांच्या 2 दिवसीय परिषदेचं उद्घाटन केलं त्यावेळी ते बोलत होते. देशाच्या संसदेची आणि पीठासीन अधिकाऱ्यांची प्रतिष्ठा राखणं महत्वाचं असून विधिमंडळ ही जनतेचा आवाज पोहोचवण्याचं माध्यम बनायला हवीत असं ते म्हणाले.
विधानसभा पक्ष और विपक्ष दोनों की समझ से जनता का आवाज रखने की माध्यम बननी चाहिए और अगर विधानसभा का विभाग स्वतंत्र नहीं होता है तो ये कभी संभव नहीं होता है. इसलिए स्वतंत्र विधानसभा विभाग की रचना करने का जो ऐतिहासिक निर्णय विठ्ठलभाई पटेल ने अंग्रेजों के समय में किया उसको हमारी संविधान सभा ने भी स्वीकार किया और आज सभी विधानसभाओं के अंदर विधानसभा का विभाग अध्यक्ष के तहत और लोकसभा राज्यसभा में भी अध्यक्ष के तहत चलते.
देशाच्या केंद्रीय कायदेमंडळाचे पहिले अध्यक्ष म्हणून विठ्ठलभाई पटेल यांनी पदभार स्वीकारल्याच्या घटनेला 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं ही परिषद दिल्ली विधानसभेत आयोजित केली आहे. देशभरातल्या 29 राज्य विधानसभांचे अध्यक्ष आणि 6 राज्यांच्या विधान परिषदेचे सभापती तसंच उपसभापती या परिषदेत सहभागी होणार आहेत. यावेळी शहा यांनी विठ्ठलभाई पटेल यांचं जीवन संसदीय योगदान आणि देशाच्या संसदीय इतिहासावर आधारित प्रदर्शन तसंच माहितीपटाचं उद्घाटन केलं. विठ्ठलभाई पटेल यांच्यावर काढलेल्या विशेष टपाल तिकिटाचं अनावरण शहा यांनी यावेळी केलं. शेती क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचं नवं पर्व सुरू झालं असून शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर द्यावा तसंच विषमुक्त सेंद्रिय शेतीकडे वळावं असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. पुण्यात आयोजित महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या 65व्या वार्षिक अधिवेशनात ते बोलत होते. राज्यात द्राक्ष उत्पादन वाढावं यासाठी द्राक्ष बागायतदार संघाच्या माध्यमातून करण्यात येणारं कार्य उल्लेखनीय असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातले शेतकरी केंद्रबिंदू मानून सरकार काम करत आहे असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यावेळी म्हणाले. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची उत्पन्नाची पातळी वाढवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेनं काल दुपारी 12:30 ओदिशा किनाऱ्याजवळ IADWS अर्थात एकात्मिक हवाई संरक्षण शस्त्र प्रणालीची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी केली. या बहुस्तरीय स्वदेशी शस्त्र प्रणालीमध्ये जमिनीतून आकाशात मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली, कमी पल्ल्याची प्रगत हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली आणि लेसर आधारित निर्देशित ऊर्जाशस्त्र यांचा समावेश आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी IADWSच्या यशस्वी चाचणीबद्दल DRDO सशस्त्र दलं तसंच उद्योग क्षेत्राचं अभिनंदन केलं. भारतीय स्टेट बँकेनं रिलायन्स कम्युनिकेशनची खाती बनावट म्हणून घोषित केल्यानंतर आता बँक ऑफ इंडियानंही या कंपनीची कर्ज खाती बनावट म्हणून घोषित केली आहेत. या कंपनीनं कर्जाची रक्कम वळवणं आणि नियमांचं उल्लंघन केल्याचे आरोप बँकेनं केले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गेल्या आठवड्यात सर्वच भागात झालेल्या जोरदार पावसामुळे राज्यातल्या धरणांमधला पाणीसाठा 80% पोहोचला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात 12% वाढ झाली आहे. राज्यात मागच्या वर्षी या काळात सुमारे 70% इतका पाणीसाठा होता. यंदा राज्यातले 20 मोठे प्रकल्प 100% भरले आहेत. नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे आणि कोकण विभागात असलेल्या सर्वच धरणांचा पाणीसाठा सरासरीपेक्षा चांगलाच वाढला आहे. गेल्या वर्षी याच दिवसात या विभागांमधल्या धरणांमध्ये सुमारे 30% एवढा कमी पाणीसाठा होता. कायमच दुष्काळाच्या छायेत असलेल्या मराठवाड्यातही यंदा 75% पाणीसाठा जमा झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरणाचे 16 दरवाजे 3 फुटानं उघडले आहेत. हे धरण 104% भरलं असून या धरणात दौंडवरून 20,000 क्युसेक आणि स्थानिक परिसरातून 15,000 क्युसेक आवक आहे. त्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीत आता 45,000 क्युसेकचा विसर्ग सोडून देण्यात आला आहे. दरम्यान दौंडवरून येणारा विसर्ग कमी झाल्यानं उजनीतून भीमा नदीत सोडलेला विसर्गही कमी केला आहे. त्यामुळे आज सकाळी 11 वाजेपर्यंत पंढरपुरातला पूर ओसरून स्थिती पूर्वपदावर आल्याची माहिती धरण व्यवस्थापनानं दिली आहे. भारतीय क्रिकेट संघातील फलंदाज चेतेश्वर पुजारा यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. क्रिकेटनं मला अमूल्य संधी, अनुभव, ध्येय आणि प्रेम दिलं, तसंच माझ्या राज्य आणि देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली, अशा शब्दात पुजारानं समाजमाध्यमावर आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रत्येक चांगल्या गोष्टीला शेवट असतो, निवृत्त होताना माझ्या मनात कृतज्ञतेची भावना आहे, असं पुजारा म्हणाला. चेतेश्वर पुजारानं 103 कसोटी क्रिकेट सामन्यात 43.60 सरासरीनं 7,195 धावा केल्या. यात 19 शतकं आणि 35 अर्धशतकांचा समावेश आहे. कझाकस्तानमध्ये सुरू असलेल्या 16व्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारतीय नेमबाज ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर याने 50 मीटर एअर रायफल 3 पोझिशन प्रकारात सुवर्णपदक जिंकलं आहे. चीनच्या वेन्यू झाओने रौप्यपदक जिंकलं तर जपानच्या नायोया ओकाडाने कांस्यपदक जिंकलंय. यापूर्वी या स्पर्धेच्या 50 मीटर एअर रायफल 3 पोझिशन प्रकाराच्या सांघिक गटात ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर, चैन सिंग आणि अखिल शेओरन याच्या संघानं रौप्यपदक जिंकलं. गोंदिया शहरात आज वर्षा मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं. वर्षा मॅरेथॉनचं यंदाचं दुसरं वर्ष असून जवळपास 3,500 ते 4,000 स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. संत श्री गजानन महाराज यांच्या 115व्या पुण्यतिथीनिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव इथं आज सकाळपासून भाविकांनी गर्दी केली आहे. या निमित्तानं आजपासून 5 दिवस चालणाऱ्या ऋषीपंचमी महोत्सवाला सुरुवात झाली असून महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. हा महोत्सव 28 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. नागपुरात महात्मा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योतीनं राबवलेल्या हरित संकल्प मोहिमेअंतर्गत नरेंद्रनगर परिसरात आज 1,500 रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी कॅप्टन डॉक्टर लक्ष्मीकांत कलंत्री, राष्ट्रपती पुरस्कार विजेते सहाय्यक पोलीस आयुक्त नरेंद्र हिवरे, महाज्योतीचे पदाधिकारी तसंच इतर मान्यवर उपस्थित होते. गोंदिया शहरात आज काळ्या, पिवळ्या आणि केशरी रंगाच्या मारबतीची मिरवणूक काढण्यात आली. शहरातल्या अनेक भागातून मोठ्या उत्साहात ही मिरवणूक निघाली. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्मार्ट आणि इंटेलिजंट योजनेच्या पहिल्या टप्प्यात सुमारे 3,500 गावं स्मार्ट आणि इंटेलिजंट करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. अखिल भारतीय विधिमंडळ पीठासीन अधिकाऱ्यांच्या 2 दिवसीय परिषदेचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत उद्घाटन. गेल्या आठवड्यात सर्वत्र झालेल्या जोरदार पावसामुळे राज्यातल्या धरणांमधला पाणीसाठा 80% पोहोचला. आणि क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.